चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानात साखर कारखान्यांना निर्धारित दरातच साखर विक्रीचे आदेश। पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक बॅरिस्टर शहजाद अकबर यांनी सांगितले की साखर कारखानदार जास्तीत जास्त 70 रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना साखर विक्री करू शकतात। ते म्हणाले, कारखानदारांना याबाबत कोर्टाच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे। सरकार आवश्यक खाद्य पदार्थांमध्ये सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे। ते म्हणाले की सरकार आयोगाच्या शिफारशीवर नियामक फ्रेमवर्क तयार करेल, जेणेकरून भविष्यात ग्राहकांबाबत कोणतीही अनुचित प्रकार घडू नये। महागाईवर ताबा मिळवण्यासाठी सरकारकडून हर प्रकारे प्रयत्न सुरू आहेत।